नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबर दिता. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या दुरुस्तीक तेको दिवचो असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्या वांगड्यांक उलो मारला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत श्री मोदी हांणी सांगला की देशांतल्या लाखांनी लोकांचो लक्ष संसदेचेर बायलांचे हीत आनी तिच्या निर्णयाचेर आसा. सगळ्या राजकीय पक्षांनी बायलांच्या आरक्षणाच्या फाटबळान मतदान करचे असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती करपाविशी संसदेन चर्चा सुरू आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. दुरुस्ती भोंवतणी पातळिल्ले गैरसमज पयस करपा खातीर तार्किक प्रतिसाद दिला आनी दरेक शक्यताय सरकारान हाताळ्या अशें तांणी नदरेक हाडून दिले. अस्तंत आशिया संघर्ष सुरू जाले उपरांत इराणांतल्यान 2361 भारतीय नागरिकांक सुरक्षीतपणान भारतांत हाडपाक यश आयलां अशी माहिती विदेश वेव्हार मंत्रालयान आयज दिली. आयज दनपरां नवी दिल्लीन मिडियाक माहिती दितना मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले, हातूंतले 2060 आर्मेनियांतल्यान आनी 301 अझरबैजान वरवीं भारतांत आयल्यात. अस्तंत आशियान संघर्ष चालू आसलो तरी देशभरांतल्या एलपीजीची पुरवण स्थिर आसा अशें सरकारान आयज सांगले. नवी दिल्लीन आंतर मंत्रालयान माहिती दितना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयातली सचीव सुजाता शर्मा हांणी सांगले, एलपीजीची पुरवण स्थिर आसा, कालमेरेन सुमार 50 लाख एलपीजी सिलिंडर लोकांक पावल्यात अशें तिणे नदरेक हाडले. आता सुमार 98% एलपीजी बुकींग ऑनलायन जाता जाल्यार 93% डिलिव्हरी प्रमाणीकरण कोड यंत्रणेवरवी म्हळ्यारच ओटीपी प्रमाणीत आसा अशें सुश्री शर्मा हांणी सांगले.
घरेलू एलपीजी के संबंध में किसी डिस्ट्रीब्यूटर पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है. कल भी हमने लगभग 50 लाख से अधिक घरों में एलपीजी का सिलेंडर पहुंचाया है. हमारा ऑनलाइन बुकिंग 98% है और डिलीवरी ऑथेंटिकेशन कोड के साथ डिलीवरी लगभग 93% है. कमर्शियल एलपीजी भी 70% तक रेस्टोर्ड है और कल लगभग 8,200 टन कमर्शियल एलपीजी की भी सेल हुई है.
भारत आनी चीन हांणी नवी दिल्लीन सांगाय सहकार संघटना म्हळ्यार SCO द्विपक्षीय सल्लागार चर्चा घडून हाडली. भारताच्या शिष्टमंडळाचे फुडारपण SCOचे राष्ट्रीय समन्वयक राजदूत आलोक अ डिमरी आनी चीनाच्या शिष्टमंडळाचे फुडारपण राष्ट्रीय समन्वयक राजदूत यान वॅनबिन हांणी केले. ही बसकेन दोनी वटांनी SCO फुडाऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी आनी संघटनेच्या फुडाराच्या मार्गाचेर विचारांचो आदान प्रदान केलो. नामांकित वांगडी हरिवंश सलग तिसरे खेपे राज्यसभेचे उपसभापती म्हणून वेचून आयल्यात. ते बिनविरोध वेचून आयल्यात. राज्यसभेच्या सभागराचे फुडारी JP नड्डा हांणी हरिवंश हांकां वयल्या सभागराचे उपसभापती म्हणून वेचून काडपाचो प्रस्ताव मांडलो. ह्या म्हयन्याच्या 9 तारखेक हरिवंशांचो कार्यकाळ सोपले उपरांत ते पदरित्ते आसले. भारताचे आदले मुखेल न्यायाधीश रंजन गोगोय हांच्या निवृत्ती उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी तांकां सभागरांत उमेदवारी दिल्ली. ह्या संदर्भात उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला की
सबने हरिवंश जी के नेतृत्व में सदन की शक्ति को और अधिक प्रभावी होते हुए भी देखा है और मैं कह सकता हूं कि केवल सदन की कार्यवाही का संचालन ही नहीं, वे अपने जीवन के जो भूतकाल के अनुभव है उसको भी बहुत ही सटीक तरीके से सदन को समृद्ध करने में उपयोग लाते हैं.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी हांणी आयज नवी दिल्लीन दिव्य भारत भारताच्या आत्म्याचे एक जनेल या नावाच्या ग्रंथसंग्रहाचे प्रकाशन केले. हो ग्रंथसंग्रह सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांक समाविष्ट करपी वर्सभर पर्यटना खातीर एक व्यापक मार्गदर्शक असा. हातून पर्यटन स्थळां, संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्रोद्योग आणि हस्तकला हाचो मिलाप सादर केला. तशेंच प्रसिद्ध स्थळां तशेंच चड प्रसिद्ध नाशिल्ली आकर्षणां दाखयल्यात. ह्या पुस्तकांत मासीक प्रवास दिन दर्शिका आणि राज्य प्रमाण सविस्तर माहिती असा, जाचो हेत देशभरात माहितीपूर्ण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवासाच्या अणभवाक उर्बा दिवपाचो असा. खेळ भारतीय बायलांचो क्रिकेट पंगड दक्षिण आफ्रिकेकडेन 5 मॅचीच्या T20 मालिकेन खेळपाचो असा आणि पहिली मॅच आयज डर्बनातल्या किंग्समीड हांगा जातली. मॅच भारतीय वेळाप्रमाण राती 9:30 सुरू जातली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हेर वाठारांत उष्णताय ल्हारांचो अदमास काढला. फुडे IMD सांगले की आयज दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, दर्यादेगेवेलो कर्नाटक, गुजरात राज्य, कोंकण, गोंय, ओडिसा, तामिळनाडू, पुंडुचेरी आणि कराईकल हांचेर उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. तो मेरेन नमस्कार.